morning number one मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आपण सराफांबद्दल बोलतो आहोत, एकूणच संपाबद्दल बोलतो आहोत. 42 दिवस संपल्यानंतर दुकानं उघडली आहेत आणि काही दिवस दुकानं उघडी राहणार आहेत. एकूणच सराफांची काय बाजू होती ती आपण जाणून घेतली, ग्राहकांची काय बाजू होती ती सुद्धा आपण जाणून घेतली. आणि या सगळ्या गोष्टी जाणून घेत असताना एक महत्वपूर्ण गोष्ट जी लोकांसोबत घडते आहे, ज्याच्याकडे स्पेशली फोकस केलं जात आहे, ती गोष्ट म्हणजे लग्नसराई. लग्नसराईमध्ये सोन्याची दागदागिने, सोन्याचे दागदागिने लागणं ही आपल्या इकडली प्रथा परंपरा आहे आणि या गोष्टी आपण कितीतरी हजारो वर्षांपासून फॉलो करतो आहोत. आता सध्याची लग्नसराई सुरू आहे, काही लग्न झाली सुद्धा, त्या लग्नांमध्ये या 42 दिवसांच्या मध्ये जी ज्या काही गोष्टी घडल्या त्या लोकांना बराच त्रास सहन करावा लागला. आणि आता इथून पुढली जी लग्न आहेत त्यांसाठी दागदागिने आता पटापट करून घ्यायचे या मागं लोकं लागलेली असणार या सगळ्या गोष्टी तर ठीक, पण या सगळ्याच्याही पदार्थ जाऊन एक महत्वपूर्ण गोष्ट समोर येते, तिच्याबद्दल बोलूया थोडाच वेळात. 6601935 नंबर आहे. काय ऐकून तुमचे हे 42 दिवस सांगून गेले तुम्हाला, कितपत सराफांच्या दुकानांची सोन्याच्या दुकानांची सोन्या चांदीच्या दुकानांची निकड भासत होती, शेअर करा. 6601935 नंबर आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. अरे अर्थाने एक गोष्ट आपल्याला ह्या अशा संपांमधून जाणवते की प्रत्येक घटक समाजव्यवस्थेतला, प्रत्येक बिझनेस हा प्रचंड महत्वपूर्ण आहे. बघा तेरा